श्रोते हो नमस्कार. स्टोरी टेल कट्ट्यावर मी संतोष देशपांडे आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आजचा दिवस माझ्यासाठी अतिशय वेगळा आहे, अविस्मरणीय आहे, कारण आज मी भारावून गेलेलो आहे, शब्दशः भारावून. याचं कारण असं, आजच्या गप्पांमधून आपण स्मरण करणार आहोत मराठीतील आद्यकवी, किंवा ज्यांना आपण आर्वाचीन मराठीतील एक क्रांतिकारी कवी म्हणू असे आपल्या सर्वांचे आवडते भारा तांबे यांच्याविषयी. भारा तांबे म्हटल्यानंतर अनेक कविता, त्यांच्या आठवणी, ज्या आठवणींनी आपल्या सर्वांना घडवलेलं आहे, अशा आठवणी त्यांच्या कवितेतून आपल्याला मिळालेल्या आहेत. जनपळ भर म्हणतील हाय हाय असेल, मधुमागसी माझ्या सख्यापरी असं ते गीत असेल, अशा अनेक घनतमी शुक्र बघ राज्य करी, रे खिन्न मना बघ जरा तरी, एकाहून एक सरस कविता ज्यांनी आपलं बालपण घडवलं, जे आपल्या मनावरती संस्कार घडले त्यातून, असे आपले सर्वांचे आवडते कवी म्हणजे भारा तांबे. त्यांच्याशिवाय मराठी कविता हा शब्द किंवा त्याचा इतिहास लिहिला जाऊ शकत नाही. त्यांचे नातू श्री शिरीष तांबे आज आपल्याकडे आलेले आहेत आणि आज ते त्यांच्या आजोबांविषयी भरभरून आपल्याशी गप्पा मारणार आहेत. श्रीजी, आपलं खूप खूप स्वागत.
नमस्कार.
आमचा कट्टा खरोखर आज धन्य झालेला आहे आपल्या आगमनाने. एक प्रकारे आम्हाला राजकवी भारा तांबेंचे आशीर्वाद एका अर्थी लाभलेत असं मला म्हणायला आवडेल, इतका आज आम्ही भारावून गेलेलो आहोत. आणि तुमचे ते आजोबा होते, त्याहूनही मोठे म्हणजे मराठीतील असे एक अग्रगण्य कवी होते, किंवा जे पायनियर म्हणू, ज्यांनी मराठी काव्य गीतांना ज्यांच्यापासून उगम झाला असं म्हणतो, ग्वाल्हेरचे ते राजकवी होते. आणि त्याहूनही महत्वाचं म्हणजे मराठी कवितेला एक नवीन दिशा त्यांनी दिली. हे सगळ्या गोष्टी ते गेल्यानंतर जवळपास 83 वर्षांनंतर बोलतो आहोत एका अर्थी. तर हा जो तो काळ होता, म्हणजे हे स्वातंत्र्यपूर्व काळात
1873 पासून पुढे
तो सगळा कालखंड आहे. आज आपण स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या वेळी ह्या सगळ्या गोष्टी करतो आहोत, म्हणजे इतक्या प्रदीर्घ कालानंतरही जनतेच्या मनावर, रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे शब्द ज्यांनी लिहिले असे राजकवी तांबे यांचे मराठीवरती आणि आपल्या सर्वांवरती किती ऋण असतील हे मी शब्दातून व्यक्त नाही करू शकत. पण आज आजोबांचे नातू म्हणून नव्हे तर राजकवींचे नातू या भूमिकेतनही मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत आणि तुम्ही ते छानपैकी उत्तर द्यायची खात्री आहे. सर्वप्रथम भारा तांबे म्हटल्यानंतर आमच्या डोळ्यापुढे ज्या काही कविता येतात वगैरे, पण त्या खूप सिलेक्टेड कविता आहेत, विशेषतः ते गीतांमधूनच ते आलेले आहेत, लता दीदींच्या आवाजातून आमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. त्या व्यतिरिक्त भारा तांबे जे मराठी अभ्यासक आहेत त्यांना थोडेसे कळलेले आहेत, पण असे अनेक लोक आहेत, फार मोठा वर्ग आहे, ज्यांच्यापर्यंत भारा तांबे खऱ्या अर्थाने पोहोचले नाहीत किंवा कमी प्रमाणात पोहोचलेले आहेत. विशेषतः नवीन पिढीला भारा तांबे काय आहेत हे कळण्यासाठी तांबेंचा जो काळ होता त्याच्यात थोडंसं डोकावून पाहावं लागेल, म्हणून आज आपण कट्ट्यावरती त्याच विषयावरती बोलूया. सगळ्यात आधी मी जसं तुम्हाला म्हणालो की आपले आजोबा कसे होते ह्याचं वर्णन तुम्हाला अगदी थोडक्यात करायचं झालं तर तुमचा स्वतःचा अनुभव, म्हणजे तुम्ही आजोबांना पाहिलं होतं का, नसेल तर तुम्हाला त्यांच्याकडनं माहिती कशी मिळत गेली, आणि आज कुठल्या टप्प्यावरती आजोबांना तुम्ही कसं पाहताय ते थोडंसं सांगा.
कसं असतं, शेक्सपियरने एक वाक्य म्हटलंय बघा, सम पीपल आर बॉर्न ग्रेट, सम पीपल बिकम ग्रेट ड्यू टू सर्टन देअर ॲक्शन्स, अँड ऑन सम पीपल द ग्रेटनेस इज थ्रस्ट ऑन देम. त्यापैकी मी काय खरं सांगायचं, सम पीपल हू आर बॉर्न ग्रेट म्हणजे त्यापैकी माझ्या आजोबांना मी एक समजू शकतो. सम पीपल बिकम ग्रेट ड्यू टू सर्टन ॲक्शन्स म्हणजे अनेक राजकीय नेते बघा, अनेक लीडर्स बघा समाजात ते त्याचे, आणि थ्रस्ट केलेला म्हणजे मी, की मला आजोबांमुळे मोठेपण मिळत असतं. खरं सांगायचं म्हणजे आजोबा कसे होते हे तुम्हाला सांगायचं म्हटलं तर, आजोबांचा जन्म झाला 1873 दिसायला म्हणाल आजोबाचं, ज्यांचं मी वर्णन माझ्या सगळ्या काकांकडून ऐकलेलं आहे, कारण माझे आजोबा वारलेत 7 डिसेंबर 1941 आणि त्यांचा जन्म झाला 27 ऑक्टोबर 1873 म्हणजे टिळकांपेक्षा 2 वर्ष अगोदर 1875 टिळक आलेत, 1873 आजोबा आले. तर दिसायला म्हटलं आजोबा तर ते सडपातळ होते, मध्यम उंचीपेक्षा थोडेसे जास्त उंच होते, सडपातळ असल्याकारणाने ते उंच दिसत असत, नो डाऊट्स अबाउट इट. दुसरं, त्यांच्या चेहऱ्यावरती जे लोक सांगतात की ते सहसा खूप बोलत नसत, पण जर बोलायला लागले तर ही विल नॉट अलाव एनीबडी टू टॉक. कारण त्यांचं ज्ञान इतकं जास्त होतं की ते एखादा विषय घेऊन बोलायला लागले तर मग ते स्वतःच बोलत असत, कारण दुसऱ्याला समजतच नसे काय बोलावं. तर ती त्यांची विद्वत्तेचा भाग होता. तिसरं, त्यांच्या चेहऱ्यावरचं मुख्य म्हणजे त्यांचे डोळे अतिशय चमकदार होते, आणि ते बोलताना किंवा त्यांच्या स्वतःच्या कविता म्हणताना किंवा काही लेखावरती भाष्य करताना त्यांचे हावभाव, त्यांचे डोळे मिचकवण्याची सवय किंवा बघण्याची सवय इतकी अट्रॅक्टिव्ह होती म्हणतात की लोक त्याच्यामध्येच वेडे होऊन जात असत. आता त्या काळी मी जे ऐकलेलं आहे ते आमच्या घरी येणारे लोक म्हणजे अतिशय प्रतिष्ठित माणसं होते. म्हणजे एक तर कुठलाही साहित्यिक आला तर तो ग्वाल्हेरला आमच्या घरी आल्याशिवाय जात नसे. त्याच्यामध्ये तुमचे संगीतकार म्हणा, कोणी हाफिज खान नावाचा संगीतकार आमच्या आजोबांच्या घरी हजेरी लावून जात असे. रातांजिनकर नावाचे कॉलेजचे प्रिन्सिपल हे रोजचे पाहुणे होते. त्याच्यानंतर राजाभैया पूछवाले नावाचे अतिशय चांगले गाणारे, आता त्यांना लोक थट्टेने पूछवाले वगैरे म्हणतील, अतिशय चांगले गाणारे ते रोजचे पाहुणे होते. तर सांगायचं म्हणजे त्यांना कसे होते म्हणाल तर त्यांना माणसांची खूप आवड होती, त्यांना गप्पा मारायला आवडत असे. पण एरवी जरी ते शांत असले तरी बोलायचं असेल तर त्यांच्या आवडीचे शब्दांवरती ते खूप बोलत असत. आणि ही सगळा मित्रसंभा, त्यांचे अनेक फोटो आहेत बघा, पुण्याच्या माधवराव पटवर्धनांवरती फोटो आहे, नरसिंह चिंतामण केळकरांवरती फोटो आहे, त्याच्यानंतर अज्ञातवासी दिगंबर गंगाधर केळकर त्यांचं नाव, ते वाघो मायदेव ह्यांच्याशी सतत त्यांचं संभाषण चालू असं काही ना काही. दुसरं, ते बोलत असताना तहानभूक विसरून जात असं. म्हणजे त्यांच्या घरी जी माणसं आली ती 11 वाजेशिवाय रात्री कोणी जातच नसे. आणि माझी आजी बिचारी जी अतिशय सुरेख होती दिसायला असं म्हणतात, आणि अतिशय प्रसिद्ध घराण्यातली आणि श्रीमंत घराण्यातली बाई होती, तिचं नाव जावडेकर, ती अतिशय श्रीमंत घराण्यातली बाई होती. तर त्याची गोष्ट सांगतो, आता ओघा नाही झाली म्हणून सांगतो, त्यांचं जेव्हा लग्न ठरलं तर त्यांच्या वडिलांनी त्यांच्या आईला म्हणजे माझ्या आजीच्या आईला, आजोबा प्रसन्न नव्हते, कोण फाटका माणूस आणला तुम्ही लग्न करायला, तर त्यांच्या वडिलांना पत्रिका फार सुंदर समजत असे. त्यांनी पत्रिका बघितली आणि आमच्या आजीच्या आईला सांगितलं, तू काय करत बसली, हा मनुष्य फार मोठा होणार आहे, आत्ता जरी असा दिसत असला तरी. मग ते त्यांचं लग्न झालं. तर ती बिचारी आजी अशा श्रीमंत घराण्यात चहाचे कप पुरत बसायची.
अच्छा, तांबे घराणं म्हणजे माझ्या माहितीनुसार तांबे घराणं मूळ कोकणातलं, आणि त्यानंतर मग मुंबई, आणि असा प्रवास करत करत मग ग्वाल्हेर पर्यंत
ते मुगावलीला आलेत. मुगावली तिथे त्यांचा जन्म झाला.
तोच थोडासा प्रवास तुम्ही जर सांगू शकलात.
प्रवासाचं वर्णन खरं म्हणजे असं कुठे दिसत नाही, पण एकच वर्णन जे आढळत ते म्हणजे असं की ही सगळी फॅमिली 1742 शिफ्ट झालेली असावी. 1742 पेशव्यांनी ओरछाच्या सरदाराला हरवलं होतं. तो कोण सरदार होता, मुसलमान होता का कोण होता तेवढं काही मला म्हणजे कुठे मला लिहिलेलं आढळलं नाही म्हणून मला बोलता येत नाही, पण माझ्या दृष्टीने तो कोणतरी मुसलमान सरदार असावा 1742 म्हणजे. तर त्या काळी आणि पेशव्यांचं माझ्या दृष्टीने एक फार मोठं कार्य होतं की एस्टॅब्लिश्ड ऑल द ब्राह्मीन समाज एक्स्ट्रीमली वेल, आणि त्यांची राज्य करण्याची पद्धत सुद्धा फार उत्कृष्ट होती. आय थिंक ही वॉज द फर्स्ट पर्सन आहे मला असं वाटतं ज्यांनी गव्हर्नर्स म्हणजे त्याचे जनरल्स वेगवेगळ्या ठिकाणी अपॉइंट केले. तसाच ग्वाल्हेरचा राजा होता दत्ताजी शिंदे, त्याचे ते महाजी शिंदे आणि सगळे बाजीराव शिंदे झाले. तर त्याच्यामुळे आजोबा मला वाटतं तिथे गेले असावे, त्यांचे वडील वगैरे, त्यांचा मुगावलीला तिथे जन्म झाला, म्हणजे झाशीच्या जवळ हे ठिकाण आहे. तर तो प्रवास म्हणजे काय, ते लहानपणीच गेले होते म्हणजे 1742 ते हारले. त्याच्यानंतर ती तांब्यांचं कुटुंब मला माहितीप्रमाणे गंगाधर पंत आहे म्हणजे भास्कर रामचंद्र, रामचंद्र गंगाधर असं आहे. तर त्यांचे वाढ वडील वगैरे तिथे गेलेले असतील. सांगायचं म्हणजे मला तो इतिहास थोडासा कळला.
आणि तुमचं तुमचं बालपण म्हणजे तुमच्या वडिलांचं बालपण किंवा तुमचं ते देखील तिकडे ग्वाल्हेरलाच?
हो, माझ्या वडिलांचं, कारण हे सगळे लोक ग्वाल्हेरला आजोबा बऱ्याच वर्षांनी आलेत. खरं म्हणजे आजोबा 1891 देवास महाराजांचे मेंटर का ट्युटर का जे काही म्हणाल तसे होते ते. आणि 1891 ते 1911 आजोबांची सांपत्तिक परिस्थिती अतिशय उत्कृष्ट होती. म्हणजे काशीसाहेब पवार हे आजोबांना अक्षरशः गुरु मानत असत. त्यांचे ते म्हणजे मेयो कॉलेज वगैरे त्याकडे जे होत होते राजे लोकांना शिकवण्याचं, त्यांचे ते गार्जियन पण होते तिथे. त्याच्यानंतर 1910 जेव्हा खासेसाहेब पवार राजा झालेत त्यावेळेस मग तसं बघितलं असता आजोबांना नोकरी नव्हती ऑनेस्टली स्पीकिंग, पण असं कधीच झालं नाही त्यांचं. मग त्यांना आजूबाजूची जी ठिकाणं होती पिपलला पिपलोदा, ते उज्जैन नागदाच्या मध्ये ठिकाणं आहेत ते पिपलोदा गुजरखेडा अशा ठिकाणी मग ते पंतप्रधान म्हणून गेले त्या ठिकाणचे. त्याच्यानंतर मग ते अजमेरला गेलेत, अजमेरहून ते अजमेरला गेले तिथे प्रतापगडला गेले. तिथे ते म्हणजे ही वॉज त्याला काय म्हणतात सुपरिंटेंडेंट ऑफ पोलीस होते. म्हणजे बघा जर डायव्हर्शन दॅट इज वॉट आय वॉज ट्राईंग टू टेल यू. एक कवी मनुष्य संवेदनशील मनुष्य पोलीस सुपरिंटेंडंट म्हणून काम करतो आणि चांगले सुपरिंटेंडंट होतं असे नव्हते असे तसे नाही, कारण त्यांचा कणखर स्वभाव हे मी तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर ते जज पण झालेत तिथे जाऊन. पण काय झालं त्या काळी त्यांना ते पॉलिटिक्स सहन झालं नाही खरं सांगायचं म्हणजे तिथलं, त्यामुळे सोडून दिली नोकरी त्यांनी एका दिवसात सोडली ती. काही विचार केला नाही माझं काय होईल माझं काय नाही सोडली. इंदोरला परत आले. इंदोरला परत आल्यानंतर 1920 मध्ये ते जरा आजारी पडलेत, टायफॉइड ने तिथे आजारी झालेत. त्या काळात त्यांनी अतिशय सुंदर कविता लिहिलेले जसं घनतमी शुक्र हे राज्यकडे बहुतेक मला असं वाटतं त्याच काळातली कविता आहे ती, काय त्यानंतरचीच. तर कारण हे सांगायचं की ते असं जो लोक म्हणतात की ते टायफॉइड ने आजारले निराश झाले हे मी कधीच मानू शकत नाही, की ज्या माणसाने आपल्या आयुष्यात इतक्या हालअपेष्टा भोगल्या आणि तरीही तो मनुष्य निराश न होता, त्यांची बिगेस्ट क्वालिटी जर तुम्ही म्हणाल ना ही वॉज ए डाय हार्ड ऑप्टिमिस्ट.
आणि त्या त्या कवितेतून ते लक्षात
तुम्हाला म्हणाल ना की त्यांचं अक्षरशः लक्षणीय स्वभाव जो म्हणाल ना ही वॉज अन इटर्नल ऑप्टिमिस्ट.
तुमच्या बाबांकडनं तुमच्या वडिलांकडनं तुम्हाला अनेक गोष्टी त्यांच्याविषयी समजल्या असतील, कारण अर्थातच तुम्ही जेव्हा झालात तेव्हा ते हयात नसावेत आजोबा, आणि त्यामुळे आजोबांकडनं काकांकडनं अशा कुठल्या गोष्टी तुम्हाला माहीत झाल्यात
किती
शेअर करणं तुम्हाला आवडेल?
किती सांगू किती मी तुम्हाला खरं सांगू का, तांबे घराणं हे भास्करराव मयच होत, आमच्या आजोबांच्या मय होत ते. याचं कारण एक तुम्हाला सांगू का काय असावं माझ्या दृष्टीने, आजोबा माझे स्वतः अतिशय प्रेमळ होते आणि दुसरं तशी आजीही अतिशय प्रेमळ होती. पण आजी कशी होती की थोडीशी शिस्त लावणारे वगैरे अशी होती, पण आजो म्हणजे अत्यंत प्रेम. त्यांची ती कविता आहे बघा उगोवे निशा कांत झाल्या दिशा शांत, ती त्यांनी आपल्या स्वतःच्या जाण्याच्या अगोदर एक महिना लिहिलेली कविता आहे ती नोव्हेंबरमध्ये डिसेंबरमध्ये ते वारले. ती कविता कोणावर दिली आहे? दोन्ही त्यांच्या मुलींवरती लिहिलेली आहे शांताबाई आणि मनिया त्या. तर त्यांचं कसं होतं की मुलं जर घरात आली नाहीत लवकर त्यांचा धीर सुटायचा, आणि असं म्हणतात की ते धीर म्हणजे असा की ते सारखे त्या वरांड्यात फळक्यांच्या घरात एरधारा घालत मिळायचे आणि शिंदळीची घरी आली नाहीत असं म्हणत असत. तर त्यांचा स्वभाव इतका प्रेमळ असल्या कारणाने. दुसरं काय घरामध्ये जसं मी तुम्हाला आता सांगितलं ना घरामध्ये ही सगळी माझ्या वडिलांचा एक लहानपणचा फोटो पण आहे बघा, वडिलांचा काकांचा आणि आमच्या बाबा काकांचा आणि आमच्या विनायक काकांचा बरोबर बसलेले लहान. तर ही खरी इतकी माणसं येत असायची विद्वान विद्वान माणसं की त्याचा प्रभाव पडत राहायचा. आणि त्यांनी स्वतः सुद्धा आमच्या आजोबांनी पत्रामध्ये लिहिताना लिहिलेलं आहे, त्यांना लोकांनी विचारलं की तुम्ही तुमची ऑटोबायोग्राफी का लिहित नाही, तुम्ही तुमची आत्मकथा का लिहित नाही, तुमचं आयुष्य इतकं नाट्यपूर्ण आहे की तुम्ही ऑटोबायोग्राफी लिहा. ते म्हणाले हो माझ्या मनात आलं होतं पण मी खरोखर इतका मोठा आहे का म्हणे माणूस की माझी मी आत्मकथा लिहावी. ते म्हणाला माझं जग जे आहे हे माझ्या भोवताली फिरणाऱ्या मुलांभोवती आहे, इतके ते प्रेमळ होते. म्हणजे माझे वडील अण्णा ज्यांना आम्ही म्हणत असू किंवा मनोहर काकाच्या ते म्हणतात आजोबा कधीही रागवत नसत, रागवले ते इट वॉज लाईक दिस अँड दिस राग असा शूट पुन्हा खाली यायचा लवकर आणि ती पेट शिवी द्यायची ग्वालियरची बस एवढंच.
आणि ते राजकवी जेव्हा बनले तेव्हाची परिस्थिती काय होती, कवी म्हणून त्यांचा लौकिक तेव्हा कसा होता पिकला होता?
प्रचंड लौकिक होता
तो, पिकला पोहोचला असेल त्यांचा तो
लौकिक. म्हणजे असा होता की मला असं वाटतं ते 1900 मला बरोबर लक्षात येत नाही 1932 का 30 त्या काळी ते महाराष्ट्र संमेलनाच्या कवी विभागाचे प्रमुख होते. कोल्हापूरला जे संमेलन झालं आणि उज्जैनला सुद्धा जे कवी संमेलन का काही साहित्य संमेलन झालं होतं त्याचे ते अध्यक्ष होते. तर त्यांची प्रतिभा म्हणजे अगदी प्रचंडच होती. आता तुम्ही म्हणाल कशी, तर त्यांना गुरु मानणारे म्हणजे कोण लोक, गोविंदराव झोकरकर जे स्वतः फार उत्कृष्ट कवी होते. गोविंदराव झोकरकरांना मी पण लहानपणी बघितले, धोतर घालून ते बंडी घालून टोपी घालून यायचे आमच्या घरी, अगदी लहान होतो मी तेव्हा. हा परिणाम असतो बघा. त्याच्यानंतर कवी गिरीश, त्याच्यानंतर माझे वडील ते या सोपानदेव चौधऱ्यांना त्यांना भेटून येत असत. अज्ञातवासी दिनकर गंगाधर केळकर, मायदेव, असे अनेक त्यांचे त्याला काय म्हणतात असे ते स्वतः सुद्धा येतात, तुम्ही मला गुरुस्थानी मानता पण मी खरोखरी योग्य आहे का, असा त्यांचा प्रभाव होता. आणि बेसिकली काय होतं मी तुम्हाला सांगतो, त्यांची कविता एक तर गाणं त्याच्यावरती म्हणता येत असे,
गद्यमय
म्हणजे ती गद्य नव्हतं, ते अक्षरशः म्हणजे ते स्वतः सुद्धा म्हणत असेल की मी कवी नसून गीतकार आहे.
म्हणजे आपण त्यांना मराठी काव्य गीताचे पायोनियर.
कसं होतं की ते स्वतः सुद्धा म्हणत असेल की मी कवी नसून गीतकार आहे. आहे की नाही विचित्र प्रकार.
बरोबर.
कविता लिहिताना तुम्ही बघा त्यांच्या अक्षरात त्यांनी वरती लिहिलेले भूप राग, मालकंस राग, भागेश्री राग, आणि मग खाली कविता लिहायची.
म्हणजे दुसरा याचा अर्थ असा की त्यांना संगीताची विलक्षण जाण,
विलक्षण जाण होत. मी तुम्हाला तेच सांगतोय, विलक्षण म्हणजे इतकं विलक्षण जाण होत. आता हे आमच्या घरच्या काकांना हात्याला किंवा लोकांना कोणी शिकवलं का? कोणी नाही. हे असंच शिकत. आणि मुख्य म्हणजे तुम्ही म्हणाल ना गुण कुठला गेला, सगळ्यांना गाणं फार आवडायचं. आता हा अजय पोहणकर होता ना गायक, आमच्या मनोहर काकांच्या घरी वर्ष वर्ष दीड दीड वर्ष राहून गेलेला आहे. का राहिला? त्याला निद्रानाशाचा रोग होता बिचाऱ्याला. आणि आमचे काका सुद्धा काय, आमच्या ह्या काकांचं सुद्धा असंच होतं, तू इथेस चल घरी. असे अनेक लोकांना घरी घेऊन येतच. तसं आमच्या आजोबांचं सुद्धा होतं. आजोबांचं कसं, आता नारायणराव गुणे जे अलाहाबाद युनिव्हर्सिटीचे म्युझिक कॉलेजचे प्रिन्सिपल झाले नंतर, आणि कुणीतरी बुवा अग्निहोत्री, हे दोघंही जण आमच्या घरातल्या आजोबांची फॅमिलीच होती. असं एक नातेवाईक नाहीत. आणि यांचे नारायणराव गुणांचे आणि आमच्या आजोबांचे प्रचंड वाद होत असत. कारण आजोबांनी कविता आपल्या रागामध्ये लिहिली की नारायणराव गुणे हार्मोनियमवरती कविता म्हणायचे, मग यांना ती आवडायचे नाही, हे ओरडायचे त्याच्यावरती. मग तो म्हणायचे नाही दादा ही अशीच म्हणायची. असं करून ते दोन तीन मिनिटात संपून जायचं. पण ती म्हणत असत ती कविता.
हा
तसेच ते रामचंद्र बुवा अग्निहोत्री ते पण असेच होते. आणि हाफिज काय तो सतारिया होता म्हणा, सतारिया प्रसिद्ध, तो सुद्धा संध्याकाळी येऊन सतार वाजवून द्यायचा. किंवा हे आता म्युझिक कॉलेजचे सगळे लोक प्रकांड पंडित, आता नरसिंह चिंतामण केळकरांसारखा मनुष्य जो ग्वाल्हेरला गेला तर आमच्या आजोबांच्या घरी येत असे. त्यांनी आजोबांना एक प्रेझेंट केलेला फोटो पण आहे माझ्याकडे, त्याच्यावरती नाव आहे नरसिंह चिंतामण केळकर. माधवराव पटवर्धन,
माधव जुलियन,
माधवराव जुलियनचे त्यांचं खूप चांगलं होतं म्हणून मला असं त्यांच्या पत्रव्यवहारावर तो वाटतं. माधव जुलियनांशी, नरसिंह चिंतामण केळकरांशी, अज्ञातवासींशी, गिरीशांशी, गिरीशचं मला वाटतं बरेच लहान होते, पण इव्हन विठ्ठलराव घाटेंशी, विठ्ठलराव घाटे सुद्धा फार लहान असते.
आणि मोठं सर्कल तयार झालं होतं त्यांचं.
हा
ते राजकवी जेव्हा बनले ती पार्श्वभूमी काय होती, म्हणजे ग्वाल्हेर सरकारला असं का वाटलं की त्यांना आपण राजकवी पद बहाल करावं?
तुम्हाला खरं सांगू का, दोन कारण असावेत. कोणी कोणाला का बनवतो त्याच्यामध्ये एक तर काहीतरी भावना असते. स्वार्थ हा जनरली नसतो.
बरोबर. आणि हा सन्मान आहे खरं,
सन्मान देणं. तेव्हा स्वार्थ हा जनरली नसतो. त्या काळचे राजे सुद्धा तुम्ही आपला इतिहास वाचला तर अत्यंत गुणीजनांना आपल्या जवळ ठेवत असत, त्यांना जाऊ देत नसत. त्यांच्या दृष्टीने ते लोक म्हणजे त्यांच्या राज्याची एक प्रकारचं संपदा होती त्यांची. जसं मी माझ्या आजोचंही सांगितलं, डॉक्टर बोरासकरांना तुकोजीराव महाराजांनी कुठेही जाऊ दिलं नाही. तुकोजीराव महाराज आमच्या आजोबांना कॅन्सर झाल्यावर मामाच्या वडिलांना म्हणजे घरी आलेले होते. इतक्या दरवाज्याच्या उंच मनुष्य होता तो. तर ते का जाऊ दिलं नाही, कारण काय, डॉक्टर साहेबांसारखं इंजेक्शन मला कोणी लावत नाही. तर ते असं कारण होतं. आजोबांच्या बाबतीत काय झालं की एक तर ग्वाल्हेरचे लोक सगळे, मला वाटतं त्यांना पूर्ण ग्वाल्हेरच ओळखायचा. डॉक्टर पुस्तके, डॉक्टर डॉक्टर पुस्तक यांचा नातू हा माझा पण मित्र आहे.
डॉक्टर किरवडकर
ही सगळी माणसं त्यांच्या आणि रोज संध्याकाळी मैफिल हो, तर त्याच्यामुळे ते वातावरण असं झालं होतं की आंबेसाहेब सोडून जाणार हे कसं शक्य आहे. म्हणून मग ते कोणतरी ग्वाल्हेर महाराजांना सांगितलं असेल काय, ते त्यामुळे जाऊ शकत नाही ते. आता यांना राजकवी जर गेला तर कुठे जातील असं ते काहीतरी घडलं असावं. पण तरीही दुसरं म्हणजे त्यांचा महाराजांचा त्यांच्याबद्दलचा आदर. याचं कारण म्हणजे असं, देवास महाराज आणि ग्वाल्हेर महाराज हे दोघंही आपसात फार चांगले मित्र होते. देवास महाराजांचे गुरु म्हणजे आमचे आजोबा. आणि मुख्य गोष्ट म्हणजे तुम्हाला खरंच सांगतो, आजोबांनी अशा नोकऱ्या बऱ्याच केल्या, ब्रिलियंट होते सगळं काही आहे, कंटिन्युएशन ऑफ द जॉब नव्हता. त्याच्यामुळे रिटायर झाल्यानंतर पेन्शन कशी द्यायची हो, तर ग्वाल्हेर महाराजांनी आणि देवासच्या महाराजांनी मिळून त्यांना 150 रुपये महिना पेन्शन दिला होता त्या काळी 1937 मध्ये.
थोडं भूतकाळात आणखी जाऊया. इतकं मराठीला समृद्ध करणाऱ्या कविता भारत आंबेंनी लिहिलेल्या आहेत, त्यांच्यावरती असा कुठला प्रभाव होता का, तुम्हाला काय माहिती आहे त्या संदर्भात, किंवा तुम्ही जो काही अभ्यास केला आहे किंवा आकलन तुमचं झालेलं आहे, त्यांचं मराठी सारखंच इंग्रजीवरती प्रभुत्व होतं, संस्कृतवरती देखील होतं, आणि ते प्रभुत्व कसं तयार झालं, ते कसं ते करू शकले त्याच्यावरती प्रभुत्व निर्माण स्वतःचं, आणि त्यांच्या स्वतःवरती कशाचा पगडा होता का लिखाणावरती.
मी असं तुम्हाला सांगितलं ना, अशी असं म्हणणं कदाचित आत्मस्तुती ठरेल किंवा काय म्हणतात जास्तीच आजोबांबद्दल बोलतात, माझ्या दृष्टीने ते स्वयंभू होते. प्रभाव इन्स्पिरेशन या सगळ्या लोकांकडून त्यांना होतं, संस्कृतच्या कवींपासून होतो. म्हणजे त्यांनी त्यांना भगवद्गीता म्हणा किंवा पुराणातले ग्रंथ म्हणा किंवा तुलसीदास म्हणा किंवा हे सगळे लोक अगदी मुखोद्गत पाठ असे त्याचे ते उतारेच्या उतारे उद्धृत करत असत.
त्यांचं आवडते साहित्यिक कोण असतील?
माझ्या दृष्टीने त्यांचे साहित्यिक म्हणजे एक तर तुलसीदास होते, फार अतिशय आवडत असत त्यांना, कारण त्यांचा रेफरन्स सुद्धा त्यांनी केलेला आहे पुष्कळदा. आणि इंग्रजीतले कवी कालिदास त्यांना अतिशय आवडत असे. मम्मट हा कोण होता मला काही माहीत नाही, कारण मी त्याला काही वाचलेलं नाही अजून, ते सुद्धा त्यांना आवडत असत. असे लोक त्यांना फार आवडत असत म्हणजे स्वतःला.
आणि इंग्रजीवरचं प्रभुत्व कसं काय निर्माण झालं त्यांचं?
आता माझं इंग्रजीवरचं प्रभुत्व कुठून आलं सांगा.
तुम्ही शिकला असाल?
नाही, मी तुम्हाला सांगितलं ना मी शिकलो इंग्रजी, पण त्या काळी सुद्धा शिक्षण इंग्रजीतच होतं की. आणि इंग्रजी मी तुम्हाला खरं सांगू का, भाषा हा एक असा सब्जेक्ट आहे की जो तुम्हाला मनापासून आवडला पाहिजे, तरच तुम्हाला ती चांगली शिकता येते, बोलता येते. आणि
गोडी लागणं,
हा म्हणजे आता मी तुम्हाला खरं सांगतो, माझी बायको, मी नेदरलँड्समध्ये होतो, मला आयुष्यात डच बोलता आलं नाही. माझी बायको डच पण बोलायची आणि जर्मन पण बोलायची. माझी मुलगी ही व्यवस्थित तमिळ बोलायची. मी एकही भाषा शिकलो नाही, फक्त इंग्रजी. तसं आजोबांना संस्कृत फार उत्कृष्ट आहे, तसे इंग्रजीवरती प्रभाव होता. तर मला असं वाटतं हा कंबाईंड प्रभाव हा कुठेतरी होत असतो, म्हणजे इनडायरेक्टली ज्याला म्हणतात ना ऑडुअसे, इफ यू थिंक, त्याला म्हणतात इंग्रजीमध्ये इफ यू थिंक, इफ यू वॉन्ट टू गेट समथिंग देन द वर्ल्ड विल कॉन्स्पायर यू टू गेट यू दॅट
सिक्रेट.
द वर्ल्ड कॉन्स्पायर्स टू गेट यू दॅट. त्याच्यामुळे ह्याला इंग्रजी आवड असेल, याची आवड असेल, तर तुम्ही अभ्यास करत गेला तर द वर्ल्ड विल कॉन्स्पायर सी टू इट दॅट यू लर्न. असं म्हणजे थोडक्यात मला असं म्हणावं असं वाटतं.
सर तुम्ही आता इतकी छान गोष्ट सांगितली, हे सगळं विशेषतः त्यांच्यावरती जो प्रभाव होता, संस्कृतचा असेल, इंग्रजीचा असेल, त्यांच्या आवडते साहित्य काही सांगितले तुम्ही, स्वतः भारत आंबेंचं जे लेखन होतं किंवा हस्ताक्षर होतं ते फार सुंदर होतं असं म्हणतात, आणि मी असंही ऐकलेलं आहे की त्यांचं इंग्रजी देखील तितकंच प्रभावी होतं,
अतिशय.
तुमचा काय अनुभव आहे, तुम्ही त्याच्यात काही थोडंसं काम केलेलं
आहे? मी तुम्हाला सांगू का, हा ठेवा माझ्या घरी एक तर माझ्या वडिलांचाही होता, मी तुम्हाला जे सांगितलं ते, दुसरं माझ्या ताईने म्हणजे मनोहर काकाच्या मुलीने, जी जशी माझे ती म्हणजे माझी अगदी तर काय म्हणतात, माय एज डिफरन्स इज नॉट व्हेरी हाय, शी इज अराउंड 77 इयर्स ओल्ड, पण तिचं म्हणजे खरोखर अरे सिरीज जेवला की नाही, तुला ताप आला असं असतं. तिचं तिने मला हे सगळं दिलं होतं प्रभाकरांनी, तिच्या नवऱ्या की हे तू घेऊन जाण, त्यांचे माझ्यावर फार मोठे उपकार. म्हणजे असं की मी जे लिहायला लागलो ना, हे त्यांच्यामुळेच लिहायला लागलो. खरंच सांगतो, मी माझं पुस्तक त्यांना अर्पण करणार होतो.
पुस्तक लिहिता कशावरती
आहे? मी लिहिलं एका नातवंडाने सांगितलेली आजोबांची गोष्ट.
वा, ही ब्रेकिंग न्यूज आहे आमच्या स्टोरी टेल कट्ट्यासाठी.
आणि एक तर म्हणजे काय होतं माहिती का, मला असं वाटतं एक तर त्यांचं अक्षर फार सुरक होतं. तुम्हाला सांगता आता पुष्कळचं काय असतं, जे आपले बरेच जुन्या जमान्याचे लोक जे असतात, म्हणजे माझ्या लहानपणी सुद्धा मी बघितलंय अक्षर तुम्हाला त्या 3 लाईनींच्या ओळीमध्ये लिहायला सांगायची. म्हणजे आमचे इंग्रजीचे जे मास्तर होते ते बरोबर तसं इटॅलिक्स किंवा स्ट्रेट किंवा कॅपिटल करायचे. त्यामुळे कदाचित माझंही अक्षर बऱ्यापैकी, म्हणजे इतकं चांगलं नाही, पण इन जनरल तांब्यांची अक्षरं चांगली आहेत त्याचे. तर आजोबांचं तर फारच उत्कृष्ट होतं म्हणजे मराठी अक्षर. इंग्रजीतलं त्यांचं अक्षर सुंदर असण्याचं कारण किंवा भाषेवरती तुम्हाला जेव्हा प्रभुत्व असतं तर तुम्ही यू स्टार्ट बिकमिंग समथिंग लाईक अ परफेक्शनिस्ट. दॅट इज वॉट आय फील. की म्हणजे एक तर कविता लिहिणं, इंग्रजीचा अभ्यास करणं, बाचा अभ्यास करणं, त्याचा अभ्यास करणं, हे जेव्हा तुम्ही करत असता तेव्हा यू टेन टू बिकम अ परफेक्शनिस्ट. त्याच्यामुळे तुमचं अक्षर सुद्धा तसंच लिहायला लागतं. दुसरं कारण म्हणजे काय, तुम्ही जे ते त्यांचं अक्षर तुम्हाला मी जे दाखवलं होतं, इट्स अ कंटिन्युअस फ्लो, देर इज नथिंग इन बिटवीन विच इज यस क्रॅश्ड. म्हणजे काय, तो जो मनुष्य इतक्या लवकर लवकर लिहित असेल तर त्याची विचाराची स्पष्टता पण तितकीच असली पाहिजे.
असं म्हणतात की युअर हँड रायटिंग इज युअर ब्रेन रायटिंग.
दॅट इज वॉट इट इज. मी तेच तर तुम्हाला सांगितलं ना आता की हिज हँड रायटिंग हिज स्लो अँड हिज कॅलिग्राफी जे त्या म्हणतो आपण, ज्या शब्दांवरती जोर द्यायचा, ज्या अक्षरांवरती जोर द्यायचा, जसं तुम्ही जी काढाल तर जी इफ यू मेक इट लाईक दिस इज अ व्हेरी अथॉरिटेटिव्ह पर्सन, जी इफ यू मेक इट लाईक दिस देन इज अ इमोशनल पर्सन.
बरोबर.
त्यांच्या अक्षरांमधून मला तरी असं वाटतं की दो ही वॉज इमोशनल, दो ही वॉज समथिंग लाईक दिस, बट ही वॉज व्हेरी फॉर्म ऑन हिज ओपिनियन्स.
बरोबर. अजून एक तुम्ही वैशिष्ट्य त्यांचं सांगितलं होतं, म्हणजे त्यांची मेमरी किंवा वाचनाचा स्पीड हा एक काहीतरी खूपच वेगळा असामान्य होता, त्याविषयी थोडं सांगा.
दॅट इज दॅट नोन एज फोटोजेनिक रीडिंग. फोटोजेनिक म्हणजे काय, तुम्ही आता जसा माझा फोटो काढतायत किंवा पटकन फोटो येतो की नाही त्याच्यामध्ये, तसं तुम्ही जेव्हा ते मी पुष्कळांमध्ये सवय बघितलेली आहे. काही लोक पुस्तक वाचताना फार लवकर वाचतात, फार लवकर वाचतात. पण तसं त्यांचं काय होतं की ते पान असं बघितलं की पटकन त्यांच्या ते लक्षात
स्कॅन होऊन जात,
स्कॅन व्हायचं त्याचं ते. आता तुम्ही म्हणाले जे की ते ही न्यू व्हॉट एक्झॅक्टली टू रीड इन दॅट कुड ऑल्सो बी देते, किंवा त्यांना ते लगेच पाठवून जायचं. म्हणूनच त्यांनी आमच्या काकांना सांगितलं होतं, त्यांनी विचारलं तुम्ही कसं काय करता, तर तू पण करून बघ, तुला पण येईल, लक्ष देऊन वाच.
मगाशी तुम्ही बरेच काही हे सांगितले होते त्यांच्या आयुष्यातले अशिक्षण सांगितले होते की ग्वाल्हेरला ते थांबणं असेल किंवा प्रवासही असेल आयुष्यातला, वेगवेगळ्या जबाबदाऱ्या स्वीकारणं असेल, एवढं करून एक स्ट्रॉंग मॅन राहणं, संवेदनशील कवी असून देखील, हे सगळे त्यांची वैशिष्ट्य होते. असे काही गोष्टी किंवा हे तुम्हाला सांगता येतील प्रसंग की ज्याच्यातून त्यांच्या काही कवितांनी किंवा गीतांनी जन्म घेतलेला आहे?
अनेक आहेत खरं म्हणजे तशा, जे अजून आपण वाचत नाही. लोकमान्य टिळक जेव्हा 1920 वारले, लोकमान्य टिळक आमच्या आजोबांचे अतिशय आवडते लीडर होते. एक तर म्हणजे काय, कदाचित स्वभाव जुळत आहे, निर्भीक होते ते, पण ही वॉज ऑल्सो अ मॅटर ऑफ फॅक्ट पर्सन, आणि स्पष्ट त्यांनी सगळे मांडणारे होते. तेव्हा ते जेव्हा वारले 1920, त्याचा त्यांच्यावरती प्रभाव पडला. त्यामुळे लोकमान्यास ही कविता त्यांनी फार सुंदर लिहिलेली आहे, मोठी कविता आहे ती, मला तोंडपाठ तर नाही, याच्यामध्ये मी लिहिली आहे ती कविता. तर लोकमान्यांवरती त्यांनी एवढंच विचारलं आहे की का हो तुम्ही चालला निघून आत्ता, इतक्या लवकर जाण्याची तुम्हाला गरज काय होती, असा त्याचा मतितार्थ आहे. टिळकांना विचारतात ते की तुम्हाला इतक्या लवकर जाण्याची काय गरज होती, अजून तुमचं खूप काम राहिलेलं आहे, असं त्यांनी भावनेने म्हटलेलं आहे. दुसरी त्यांची कविता म्हणजे मी जसं तुम्हाला सांगितलं माझ्या काकांवरती त्यांनी लिहिली, ती कविता म्हणजे मला अतिशय आवडते. तुम्हाला सांगतो मी इव्हन टुडे ऑल्सो आय क्राय इफ आय रीड इट ऑल अलोन, टुडे ऑल्सो आय क्राय. ती कविता म्हणजे अशी आहे, तर ते म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की ते त्यांची तशी सगळीच मुलं हुशार होती, पण हा एक अद्वितीय हुशार मनुष्य होता. मी नाव करायचं म्हणजे अद्वितीय की ज्याला कॉलेजचा इंग्लिश लिटरेचरचा फेलो तो शिकत असताना बनला होता, आणि त्याचा तो प्रोफेसर त्याला इंग्लंडला घेऊन जायला निघालेला होता. तर असा तो मुलगा 24 वर्षी टायफॉइडने मारला. आमचे आजोबा त्यावेळेस 63 वर्षाचे. आता इतक्या म्हातारपणे आताशी आलेला मुलगा, इतका उत्कृष्ट मुलगा गेल्या वाईट हे वाटणारच. त्यामुळे त्यांनी जी कविता ती लिहिलेली आहे ती खरोखर, ते म्हणजे असं म्हणतात की आमचे आजोबा रडायचे बिडायचे नाही ते मुळीच. आमची आजी पण तशी कणखर होती म्हणतात. पण असं ते कदाचित त्यांच्या खोलीमध्ये जाऊन बिचारे रडले असतील, त्यावेळेस त्यांनी जी ती कविता लिहिलेली. अक्षरशः म्हणजे असं म्हणतो ना आपण, हृदय पिळवटून टाकलेलं आहे आजोबांनी त्याच्यावर. आणि खरं आहे हो, 63 वर्षी मुलगा वारल्यानंतर, इतका हुशार मुलगा वारल्यानंतर काय वाटलं असेल त्या माणसं. ती कविता त्यांची फार सुंदर आहे. त्याच्यानंतर
ती कोणती कविता,
ही मी चालता वाट या ये दारास घोटाळून पाय लागे सो मार्गास. ते म्हणतात मी माझ्या दारापाशी येतो, 2 मिनिटं वाट बघतो की मध्ये दारचा असा आहे, माझा मुलगा येईल कुठून तरी. आणि तो म्हणतो मी घोटाळून लागतो आणि माझे पाय सोमार्गाला लागतो. अशी ती कविता आहे, अतिशय उत्कृष्ट. ती कविता कोणी म्हणत नाही, ती तुझा राग सुद्धा फार सुंदर आहे. तुम्हाला सांगतो
आजोबाजी कविता लिहायचे, तर त्याचं वैशिष्ट्य असं होतं, मग अशी मी तो प्रश्न तुम्हाला विचारला होता, पण ती कविता नुसती शब्दांनी स्फुरत नसेल, त्याचा नादही त्यांच्या मनात बहुतेक चालत असेल, म्हणून प्रत्येकाचा राग देखील ते मेन्शन करायचे असं म्हणतात. हे बरोबर आहे का?
काय असत राग जे असतात तुमचे, ते भावनेशीच जुडलेले असतात. बघा आज तुम्ही भैरवी म्हणता, रात्रीच म्हणता, भाग्यश्री म्हणता, एका पर्टिक्युलर वेळेला म्हणता, यमन म्हणता, मधुमागसी माझ्या असं काय पर्याय, यमन रागातली कविता आहे ती. बरोबर आहे,
बरोबर.
तर ते हे त्यांच्या म्हणजे त्यांचं खरं सांग, म्हणूनच मी त्यांना असं काहीतरी ब्रिलियंट वगैरे म्हणतो की इज इट सो डिफिकल्ट. अँड दॅट इज वेअर तुम्हाला सांगू का साहेब, हे जे लॅटरल थिंकिंग जे आपण म्हणतो ना, की राग हा असा इकडे बसलेला आहे, माझ्या डोक्यातले शब्द हे असे आहेत, माझ्या भावना या अशा आहेत, या तिघांची सांगड घालून पटकन कविता लिहून काढणं हे सोपं काम नाही असावं मला तरी वाटतं. आणि असंही नसावं की त्यांच्या डोक्यात ते राग कोरडत असेल, म्हणजे फिरत असतील, आणि ते कविता लिहिताना ते अगोदर त्याच्यावरती राग लिहून टाकत असत. बघा त्यांच्या कवितेवरती पहिले राग,
म्हणून मी हा प्रश्न विचारला. आणि पुढची गंमत अशी, जवळपास 100 वर्षांपूर्वीच्या ह्या कविता आहेत आणि अजूनही आपण त्याचे अर्थ शोधतो आहोत. अनेक अशा कविता आहेत आणि
कसं आहे
हा प्रसंग काय असेल, त्या उपमा कशाच्या कशाला असतील, ह्या सगळ्या गोष्टींचा अजूनही विचार आपण करतो.
अगदी तुमचा प्रश्न उत्तम प्रश्न आहे, तुम्हाला अतिशय उत्कृष्ट प्रश्न आहे. काय असतं आजोबा हे फार चांगले मिस्टिसिझम किंवा गेय कविता आपण ज्याला म्हणतो त्याच्यात ते अतिशय प्रवीण होते. दुसरं काय होतं, त्यांचं भाषेवरचं प्रभुत्व म्हणजे विलक्षण होतं. म्हणजे त्या भाषेवरचं प्रभुत्व, मनात चाललेले विचार, देवाशी कनेक्ट, ह्याच्यामुळे तो मिस्टिसिझम असा तो डेव्हलप व्हायचा असं मला वाटतं थोडासा. आणि त्या ह्याच्यामुळे ते जे कविता लिहित असत पुष्कळदा, त्यांचे शब्द बघा, त्यावेळी तुम्हाला 3-4 वेळा ती कविता वाचावी लागते मग तुम्हाला कळतं. ती इतक्या लवकर कळत नाही खरं सांगायची ती कविता, जी त्यांनी कदाचित ते आजारी असावे, थोडेसे काळजीत असावे, त्यावेळेस त्यांनी ती लिहिली. फार सुंदर कविता आहे ती. ते म्हणतात हमामा तो गर्जनेचा,
हमामा गर्जनेचा हो नैत्री
कळाजा लागला जीवा. आता कळाजा लागला जीवा ह्याच्यामध्ये त्यांनी किती उदाहरणं दिलेली आहे. उरी हा शूल लागे, म्हणजे उऱ्याचा दुखणं काय हात ठेवून थांबणार आहे. समुद्र इथे चौघडी वाजत आहे, पण समुद्राच्या पाण्याचा थेंब पिण्याचा आहे.
समुद्री चौघडी पाणी पिण्याला थेंबही नाही, जगाच्या कोरड्या गप्पा असे सारे जगत बंधू. हमामा गर्जनेचा हो नेत्री एकही बिंदू,
याचा अर्थ काय, भाषेवरती प्रभुत्व. दुसरं, मनातल्या भावना सांगताना कितीतरी प्रकारच्या त्यांनी उपमा दिलेल्या आहेत बघा, आणि त्या किती ऍप्ट आहेत. म्हणजे शेवटी ते म्हणतात हे लोकांनी काहीतरी सांगितलं तरी मलाच ते सगळं सॉल्व्ह करायचंय. इजंट इट अ व्हेरी फिलॉसॉफिकल पोएम? तर हे त्यांचं खूप म्हणजे ज्याला म्हणतात ना, माझ्या दृष्टीने हे मनुष्य जेव्हा असा चौफेर थिंक करत असेल ना तेव्हाच होऊ शकतं. म्हणून मला खरं सांगतो, मला सुद्धा फार काही काही कवी किंवा काही काही लेखक फार आवडतात. याचं कारण म्हणजे मला जसं आता गंगाधर गाडगीळ हा माझा अतिशय आवडता लेखक. तुम्हाला त्यांचं दुर्दम्यासारखं पुस्तक मी लोकमान्य टिळकांवरच कधीच वाचलं नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला त्यांची ती प्रभुत्व, भाषेवरती प्रभुत्व, विषय मांडण्याची एकंदर आजोबांचं काय, त्याचं विषय जेव्हा मांडायचे आता कसं होतं, सॉनेटचा अर्थ काय, व्हॉट इज सॉनेट. सॉनेट हे जनरली 16 किंवा 15 किंवा 14 अशा ओळींचं असतं. पहिल्या 2 ओळीमध्ये त्यांचा विषय मांडत असत ते, ज्यानं पळभर म्हणतील आय आय मी जाता का
राहील काय,
मग काय, मग त्याचा इफेक्ट म्हणजे पुढे वाढवत जाय मी एक वर्षातील हे सगळं म्हणायचं आणि शेवटी त्या ओळीत ते कन्क्लूड करायचं. तर ही त्यांची जी विचाराची जी स्पष्टता होती ना, ही फार एक्सलंट होती तुम्हाला सांगता. आणि म्हणून मला असं वाटतं ते फार बुद्धीने लिहित असत, म्हणजे उपमा असतो मेघ वर्ष तिला शेते पिक तिला गर्वानी या नद्या वाह तिला. आता हे उपमा सुद्धा किती सुंदर, नदी
नदी वाहते गर्वानी वाहत,
नदी वाहते म्हणजे काय, खळखळणारी नदी असेल तर वाटणार रे काय वाहते ही, गर्वानी या नदी वाहते ना मेघ वर्ष तिला, पाऊस पडेल मेघ म्हणजे पाणी पडेल नाही मेघ वर्ष तिला, वर्ष तिला म्हटल्यावर ते लगेच वाटणार रे पाऊस पडतं. शेत आहे पिक तिला, शेत तुम्ही बघा जाताना रस्त्यावरती एखादं पिकलेलं शेत काय सुंदर वाटत. आणि मग म्हणतात मी जाता राहील काय, हे गेल्यानंतर मी काय राहणार आहे, ही कविता त्यांची.
अशा जगास्त काय कुडावे,
या जगास्त
कुणाच्या का गुंतावे, हरी दूता का विनमुख,
हरी दूता का विनमुख यावे, अशा जग केव्हा मरणात करो कर जग जगते, आधी मरण मग ये ते अमरपणते, असं काहीतरी ती कविता सुंदर. अशा त्यांच्या कविता ज्या आहेत ना साहेब, त्यांच्या कविताचं मी सेग्रिगेट केल्या तर त्यांची बेस भाव जो आहे त्यांचा हा देवाशी कनेक्ट आहे कुठेतरी. म्हणजे तिन्ही सांजा सखे मिळाल्या, ही सुद्धा कविता किती देवाशी कनेक्टेड कविता आहे बघा, ती त्यांच्या आईवरती त्यांनी लिहिलेली, म्हणजे आमच्या आजीवरती. ते हेच म्हणत असे माझ्या रोमॅन्टिक कविता मी सगळ्या बायकोवरती लिहिलेल्या आहेत.
तुमच्या आजोबांचं आणि आजीचं अतिशय प्रेमाचं हे होतं, नातं होतं असं म्हणतात,
अतिशय
काय मेड फॉर इच अदर इतकं स्नेहपूर्ण हे होतं त्यांचं सहजीवन.
अहो तुम्हाला खरं सांगू, आमच्या तांबे घराण्या सगळ्यांचंच बायकोवरती फार असंच आहे, सगळे काका म्हणा असं होत नाही, होतात भांडण नाही त्यांची, मात्र भांडण कधी झालं ना, त्याचं सगळं एकच कपल मी बघितलं म्हणजे माझ्या मामांचं कपल, कधी आयुष्यात भांडले नाहीत ते, तसं यांचं होतं. आणि ते स्वतःच म्हणायचे माझ्या बायकोवरती माझं अत्यंतिक प्रेम आहे, तेव्हा माझ्या रोमॅन्टिक कविता आहे माझ्या अधिकांश बायकोवरती आहे, माझे वडील कधी कधी म्हणायचे काय माणूस आहे म्हणा, असं ते होतं त्यांचं. तेव्हा ही जी तिन्ही सांजा सखे मिळाला ही जी कविता आहे ही सुद्धा किती देवाशी कनेक्ट आहे. कनक गोल म्हणजे सूर्य, काही संस्कृत मध्ये लिहिलेले अगोदरचे शब्द वापरलेले शुद्ध मराठीतले, आणि शेवटी रोमॅन्टिसिझम.
बरोबर,
हे त्यांचा परमेश्वराशी कनेक्ट असलेला रोमॅन्टिसिझम हा फार उत्कृष्ट होता त्यांचा. आणि त्यांच्यानंतर त्यांची आयुष्याबद्दलची फिलॉसॉफी जी होती ती अतिशय क्लिअर होती, म्हणूनच जनबळभर म्हणतील हाय हाय निघाली कविता, किंवा घनतमी शुक्र बघ राज्य करे, शुक्रच का, कारण शुक्र सगळ्यात तेजस्वी तारा आहे, सूर्य का नाही, सूर्य दाहक आहे, शुक्राकडे बघितल्यावर तुम्हाला दाहक वाटत नाही पण तो चकचकीत तारा वाटतो, म्हणून गणत मी शुक्र बघा राज्य करी.
आणि ते समजावणं कुणाची समजूत करते, रे खिन्न म्हणा,
रे खिन्न म्हणा, किंवा ते रिकामे मधुकर सुद्धा जे लिहिलेलं आहे कविता, ते म्हणजे कसं झालं होतं, असं लोक म्हणतात की त्यांना मरणाची चाहूल लागली होती, 1933 लिहिलेली कविता आहे म्हणतो त्यांनी ती, मरणाची चाहूल लागलेली होती, असं काही नव्हतं कर म्हणजे त्यांनी त्यांची नंतर एक मुलाखत त्यांचे मामे भाऊ आणि वाराडवळे यांनी घेतली आणि ती तांबे कला आणि साहित्य याच्यामध्ये पुस्तकात त्यांनी दिलेली होती, ते पुस्तक आहे माझ्याकडे. तर ते त्याच्यामध्ये ते आजोबा आजातच त्याला सांगतात, हे बघ मी काय कविता लिहून पाठवली, म्हणजे का की ते थकलेले होते नॅचरली, हो माणूस 1933 म्हणजे 1933 - 1873 म्हणजे 27 आणि हे 33 इतक्या वर्षाचे होते, ते थोडेसे थकलेले असतील, थोडेसे आजारी असतील, आणि लोकांचा त्यांच्यावरती बडेमान असा काय तुम्ही लिहून पाठवा, म्हणजे काही लोकांनी तर असं त्यांना लिहून पाठवलेलं आहे काय, हो तुमची प्रतिमा आठवली की काय, आता म्हणजे आमची ही अपेक्षा तुमच्याकडून नाही आहे, असा सगळा कल्लो चाळलेला असा मायदेव कवी ते त्यांचे मित्र, कविता पाठवा भास्करराव कविता म्हणून ते लिहून पाठवतात.
मधुमागसी माझ्या
सख्या पर मधुघटची रिकाम्या पडली करी. आणि त्याच्यावरती गोविंदराव झोकरकरांनी फार सुंदर उत्तर दिलेलं आहे त्यांना. ते म्हणतात कसले मधुघट रिकामे पडले तुमचे म्हणे. असं ते सगळा प्रकार होता त्यांचा. ह्या कविता मला तसंच ते उगवे निशाकांत दिला झाले अदिशा शांत. शब्द बघा, उगवे निशाकांत झाले अदिशा शांत. काय सुरेख वाटतं तुमच्या समोर ते प्रसंग उभा राहतो. म्हणजे ज्याला निशाकांतचा शब्द तरी कळला नाही तरी उगवे निशाकांत म्हणजे निशेचा जो कांत असा चंद्र उगवला झाले अतिशय शांत.
किती शब्द आहेत, अत्यंत भावगर्भ
भावना प्रॅक्टिकॅलिटी. आता ती ही जशी ही कविता आमचे काकांचे एक मित्र होते, त्यांचं नाव होतं देसाई. आमचे काका आग्र्याला मेडिकल कॉलेजमध्ये होते मला वाटतं तेव्हा. आणि ते देसाई जे होते त्यांना आजोबांचा स्वाक्षरी पाहिजे होती. आजोबांना स्वाक्षरी वगैरे देणं मुळीच आवडत नव्हते, फोटोग्राफ ज्याला. तर ते आजोबांनी त्या मित्राने आमच्या काकांच्या थ्रू वर्णी लावली की अरे तुझ्या वडिलांची मला स्वाक्षरी देऊन दे. ते मित्रच होता त्याच्यामुळे ते म्हणाले ठेवून दे म्हणे वही तुझी. आणि ती वही ठेवल्यानंतर त्यांनी काय लिहिलं, आताचं हे जे सोनेत्रा पुढे ते तया वर्तमान आकारा साजरी. ही कविता लिहून दिलेली त्यांनी. तुझ्या हातात जे आहे ते पहिले साजरं कर, कुठे दुसरीकडे बघतोयस.
सगळं हे जगच वेगळं आहे असं वाटायला लागतं, ते जग फार वेगळं होतं असं आता पटायला लागतं.
त्यामुळे त्यांचं एखादं ऑक्सफोर्डियन इंग्लिश कसं असतं ना, ही वॉज ऑफ दॅट टाईप. म्हणजे यू नेव्हर युज वर्ड आय ऑट टू डू दॅट. डू यू यूज दॅट वर्ड आय ऑट टू डू दॅट? ही विल यूज दॅट वर्ड आय ऑट टू डू दॅट. असं ते एक विन्स्टन चर्चिलचं पण एक फार सुंदर वाक्य, दिस इज नॉट द एंड ऑफ द बिगिनिंग. ते जे वाक्य आहे ना त्याचं, दिस इज नॉट द एंड ऑफ द बिगिनिंग नॉट द बिगिनिंग ऑफ द एंड. सॉरी, इज नॉट द एंड ऑफ द बिगिनिंग बट इट्स अ बिगिनिंग ऑफ द एंड. म्हणजे ही सुरुवात कशी आहे तर ते शेवटाला जाण्याची ही सुरुवात झालेली आहे. तसं त्यांचं इंग्लिश होतं. म्हणजे ही विल पुट द सब्जेक्ट इन सच अ मॅनर दॅट यू विल हॅव टू रीड इट ट्वाइस.
म्हणजे ती पण एक प्रकारे कविताच होती.
हा, त्यांनी फार सुंदर कविता लिहिलेली आहे विन्स्टन चर्चिलने. काहीतरी सॉलिट्यूड वगैरे असं लिहिलेलं आहे.
नाही म्हणजे आजोबांचं सुद्धा, भारत आंबेंचं सुद्धा इंग्रजी लेखन सुद्धा एक प्रकारे कविताच होती, कारण सॉनेटचे संस्कार होते त्यावर.
येस,
वा,
आय थिंक आय विल रीड इट टू यू, यू विल लाईक इट.
येस,
आय जस्ट ट्रान्सलेटेड इट. म्हणजे त्याचा अर्थ असा की निसर्गाने सुरुवातीच्या पहाटेपासून जी जी दृश्य आज निर्माण केलेली आहे त्यामुळे मनुष्य आपल्या विचारशक्तीने या सगळ्या गोष्टींकडे सारखा आकर्षित होत असतो. तेव्हा या गोष्टी वाटतात तितक्या सिंपल नाही, या सगळ्याच्या मध्ये एक कुठली तरी अत्यर्क अशी तरी शक्ती आहे की हे सगळा देखावा निर्माण करत असते. पण त्या देखाव्यात शिरायला फक्त कवीला अथॉरिटी असते. ओनली तो पोएट हॅज अन अथॉरिटी टू एंटर इन टू दॅट थिएटर. इतकं सुंदर लिहिलं आहे तुम्हाला सांगतो.
मूळ शब्द काय आहेत ते?
मूळ शब्द याच्यात आहे. पण ऑल व्हॉट यू कॅन सी इज इज हँड रायटिंग गोईंग इन ए फ्लो समथिंग. याचं भाषांतर करायला बराच वेळ लागतो खरं
तुम्हाला.
मधले खूपच पत्र आहेत त्यांचे. सो मेनी लेटर्स आर देअर इन इंग्लिश, मराठी, संस्कृत, मोडीमध्ये सुद्धा पत्र आहेत. मोडीमध्ये याचं नावच मी ग्रँड फादर्स अँड इज लेटर्स लिहिलेले. कविता आणि तिचे भाव याचं ट्रान्सलेशन काय आहे त्या पुस्तकाचं. पृथ्वीवरील मानवी जीवनाच्या सुरुवातीच्या पहाटेपासून निसर्गाने सादर केलेला एक विशाल देखावा मनुष्याला त्याच्या भावना आणि त्याचे विचार दोन्ही जागरूक करून आकर्षितच करत असतो. हे काय आहे त्याच्या विवादित अनेक विवादित सिद्धांत अनेक हुशार लोकांनी त्याबद्दल मांडलेत आणि त्या प्रश्नाभोवती स्पष्टीकरण पण दिले. पण काळाच्या अवघात दिसू लागलेल्या आणि नष्ट झालेल्या अनेक स्कूल्स ऑफ थॉट्समधून जिवंत राहिलेल्या मोजक्या लोकांपैकी एकाचा विश्वास नाही त्यांचा स्वतःचा. असा आहे की गोष्टी तितक्या साध्या नाहीत जशा दिसतात तशा नाही. एक अदृश्य शक्ती अनंत बदलाच्या पलीकडे शाश्वत कायद्याच्या बंधनाच्या पलीकडे काळ आणि स्थानाचा प्रभाव नसलेली देखाव्याद्वारे सतत काम करत असते. हे ते इंग्लिश त्याच्या, म्हणजे तुम्ही विचार करा.
म्हणजे हे त्या इंग्रजीवर बेतलेलं आहे जे त्यांनी लिहिलं,
हे इंग्लिशमध्ये लिहिलंय.
परत
हे मी डोकं मराठीमध्ये ट्रान्सलेट केलेलं आहे.
म्हणजे ते मूळ काय असावं
त्याच्यातनं
कळेल. एक्सलंट तुम्ही आता उदाहरण दिलंय, खूपच वेगळं आहे हा सगळा. म्हणजे तांबे समजून घेणं म्हणजे ते ऍक्च्युली इतकं सहज आणि सोपी गोष्ट नाहीये. आणि हा काही आपण एक दोन तासाच्या गप्पांमधूनही तितकासा खोल जाऊ शकेल इतका तो संवादही नाही. खूप डेप्थमध्ये जावं लागेल तेव्हा कुठं आपल्या हाताशी काही लागेल असं मला वाटतं. पण तरी देखील सर, तुम्ही स्वतः कॉर्पोरेट क्षेत्रात इतके वर्ष आहात आणि अतिशय मोठ्या कंपन्यांचं जगभराचं तुम्ही नेतृत्व केलेलं आहे. फिलिप्स सारख्या नामांकित कंपनीत तुम्ही कॉर्पोरेट जगतातून येऊन आता तुम्ही थोडंसं लक्ष घातलं आहे आणि त्यामुळे थोडासा वेळ काढला आमच्याशी संवाद साधण्यासाठी. आणि तुमचे आजोबा आणि आपल्या सर्व मराठी जनांचे लाडके भारत आंबे यांच्या आठवणींना आज आपण उजाळा देऊ शकलो.
तुम्हाला काही कल्पना पण नव्हती तुमच्यासारखी मोठी माणसं माझ्यासारख्या माणसाचा इंटरव्ह्यू घेतील. आणि मी खरं सांगतो तुम्हाला, मी मोघ्यांना विचारलं, म्हटलं मला काही प्रिपेअर वगैरे करून यावं लागेल काय, ते म्हणा काही प्रिपेअर करू नका, ते तुम्हाला अगदी ॲटीज करतील. आम्ही खरोखरही काही प्रिपेअर करून आलो नव्हतो आज तुम्हाला, ॲब्सोल्युटली नाही. आणि आय लाईक तुमची जी स्टाईल आहे ना ती फार उत्कृष्ट आहे. म्हणजे तुम्ही अगोदर लोकांना शांत करता, त्यांना कलेक्ट करता, आय दे वॉन्ट हिम टू स्पीक.
काय ना सर, ह्या गोष्टी अशा असतात की आज तुम्ही सांगितलंय, उद्या कुणी सांगितलं नाही तरी आम्हाला कळणारच नाही. मग ह्या सगळ्या जमवणं आणि पोहोचवणं हे आपलं मुख्य कर्तव्य आहे. नाहीतर भारत आंबेंचा जो मनात आपल्या नाद चालू असतो त्यांच्या शब्दांचा, पण त्या शब्दांमागची व्यक्ती कधी कळणार आम्हाला?
तुम्ही इतकं माझ्या मनातलं बोलताय, तुम्हाला सांगतो इतकं माझ्या मनातलं बोलताय.
सर तुम्ही वेळात वेळ काढून आज इथे आलात आणि हे इतका सगळ्या गोष्टींची उलगड करून दाखवली. आज आमचा कट्टा खरोखर एक वेगळ्या उंचीवरती गेला आहे असं मला वाटतं राहून राहून. आणि जिथं भारत आंबेंचं स्मरण होतं, त्यांच्या आठवणी निघतात, ही गोष्ट संपन्न का होणार नाही हा त्याच्या मागचा भाव आहे. आणि म्हणूनच हा आजचा खरोखर भारावून गेलेलो आहोत आपण सगळे असं मला वाटतंय. तुमचं खूप खूप आभार.
सगळी सोडा, आपण आजोबांबद्दल काय सगळ्या अनेक गोष्टींबद्दल गप्पा मारू शकतो. तुम्हाला सांगतो अनेक गोष्टींबद्दल. आजोबांचा आता एक माझा फेवरेट टॉपिक आहे त्यांच्यावरती लिहिण्याचा, गप्पा मारण्याचा. असं मी तुम्हाला सांगितलं पुढचं पुस्तक माझं, मी त्यांचे विचार साहित्य विचारायचं लिहिणार. आणि असंच मला ही जी अशी वेगळ्या प्रकारची जी माणसं असतात जगांमध्ये, यांना कदाचित माझे ते कॉर्पोरेट शिक्षण असेल, मला यांना नेहमी निरीक्षण करण्याची सवय थोडीशी लागलेली आहे. त्याच्यामुळे मी जे काही लिहितो काय करतो ह्याच्या साहित्याच्या निकषावरती, किंवा आजचं सुद्धा संभाषण आपलं साहित्याच्या निकषावरती तुम्ही घासून बघू नये. इट इज बेसिकली मी जे तुम्हाला सांगतोय हे प्रोफाइलिंग आहे. आजोबांचं एक प्रकारचं प्रोफाइलिंग आपण डिस्कस केली की हा माणूस काय होता, कसा होता, काय करत असेल.
एक्झॅक्टली, आणि तोच आपला प्रयत्न होता. आपण साहित्यिक त्या अर्थाने त्याची चिकित्सा वगैरे ह्या याच्यात गेलेलोच नाही आहे, तो आपला अधिकार आहे. नाही
म्हणजे मला तरी असं वाटतं,
म्हणूनच
सांगता की साहित्यावरती इतक्या लोकांनी लिहिलंय,
बरोबर
मी काय लिहिणार.
बरोबर, थँक्यू सर.
थँक्यू.